आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज केरळमधल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन. संपूर्ण जग भारताकडे विश्वसनीय आणि महत्वाचा भागीदार म्हणून बघत असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. दाओसमध्ये महाराष्ट्रानं 30 लाख कोटींचे सामंजस्य करार केल्याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. रशिया युक्रेन संघर्ष समाप्तीसंदर्भात युक्रेन रशिया आणि अमेरिका यांच्यात आजपासून बैठक. आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये रस्ते अपघातात 10 जवानांचा मृत्यू, 10 जण गंभीर जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळमधल्या तिरुअनंतपुरममध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपस्थित नागरिकांना संबोधित करतील. पंतप्रधानांच्या हस्ते 3 अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे आणि 1 प्रवासी रेल्वेचंही उद्घाटन होणार आहे. शहरी उपजीविका सुलभ होण्यासाठी पंतप्रधान आज पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड योजना सुरू करणार आहेत. तसंच केरळमधल्या रस्त्यावरील विक्रेत्यांसह 1 लाख लाभार्थ्यांसाठी पीएम स्वनिधी कर्जाचं वितरण करणार आहेत. त्यांच्या हस्ते तिरुअनंतपुरममधल्या नवोपक्रम तंत्रज्ञान आणि उद्योजकता केंद्राची पायाभरणी होणार आहे. संपूर्ण जग भारताकडे एक विश्वसनीय आणि महत्वाचा भागीदार तसंच सर्वसमावेशक विकासावर भर देणारा लोकशाही देश म्हणून पाहत आहे असं प्रतिपादन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. दाओसमध्ये आयोजित जागतिक आर्थिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारताबरोबर काम करण्यासाठी एकत्रितपणे नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी अनेक देश उत्सुक आहेत असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारत अनेक पातळ्यांवर काम करत आहे. या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत, मात्र त्याचवेळी त्याचे काही तोटे आणि धोकेही आहेत. यावर योग्य उपाय करणं आवश्यक असल्याचं वैष्णव म्हणाले. दाओसमध्ये आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रानं 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यातून 40 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट साध्य होणार आहे असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी दाओस इथून दूरस्थ माध्यमातून त्यांनी काल संवाद साधला. नवी मुंबई विमानतळाजवळ टाटा समूहाच्या मदतीनं नवोन्मेष शहर उभारलं जाणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मानवी अंतराळ मोहिमांच्या इतिहासातील अत्यंत यशस्वी अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेतून 27 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती घेतली आहे. अंतराळ संशोधनातील त्यांचं योगदान पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी ठरणार आहे. ऐकूया अधिक वृत्तांत.
अमेरिकेतल्या ओहायो राज्यातील युक्लिड इथं जन्मलेल्या सुनीता विल्यम्स यांचे वडील मूळचे भारतीय आहेत. सुनीता विल्यम्स 9 डिसेंबर 2016 रोजी पहिल्यांदा अंतराळ स्थानकामध्ये गेल्या होत्या. त्यानंतर अनेक अंतराळ मोहिमांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं नेतृत्व करणाऱ्या काही मोजक्या महिला अंतराळवीरांपैकी त्या एक आहेत. 2024 मध्ये बोईंगच्या स्टार लायनर यानातून सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर एका आठवड्याच्या चाचणी मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ही मोहीम 9 महिने लांबली. त्यांच्या कारकिर्दीतील ही अत्यंत आव्हानात्मक अंतराळ मोहीम होती. सुनीता आणि विल्मोर यांनी परिस्थितीशी जुळवून घेत ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आणि मार्च 2025 मध्ये ते दोघं पृथ्वीवर सुरक्षित परतले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सुनीता विल्यम्स यांनी 286 दिवस अंतराळात घालवले. 9 वेळा स्पेस वॉक केला. त्याचा कालावधी 62 तासांहून अधिक आहे. एका महिलेनं सर्वात जास्त काळ अंतराळात चालण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. अंतराळ क्षेत्रातील त्यांच्या ज्ञानाचा आणि व्यक्तिमत्वातील चिकाटीचा कस पाहणाऱ्या अंतराळ मोहिमा आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी केलेलं या मोहिमांचं नेतृत्व आणि त्या कठीण परिस्थितीतही अंतराळ संशोधनासाठी त्यांनी केलेलं कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातले एक प्रमुख नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 129वी जयंती आहे. हा दिवस पराक्रम दिवस म्हणून ओळखला जातो. यानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं अंदमान आणि निकोबार बेटांवर पराक्रम दिवसांचं आयोजन करण्यात आलं आहे. नेताजींच्या आयुष्याशी निगडीत अन्य 13 ठिकाणीही हा दिवस साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोस यांना अभिवादन केलं आहे. त्यांची आदर्श विचारसरणी पुढच्या पिढ्यांना मजबूत देश घडवण्यास प्रेरणा देत राहील असं त्यांनी म्हटलं आहे. देशाच्या विविध भागात आज वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेचा उत्सव धार्मिक आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हा उत्सव वसंत ऋतूच्या आगमनाचं प्रतीक आहे. तसंच आजच्या दिवशी विद्यार्थी विद्येची देवी असलेल्या सरस्वतीची पूजा करतात. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठीची प्रश्नावली केंद्र सरकारनं काल जारी केली. घरांची मोजणी होणाऱ्या या पहिल्या टप्प्यात नागरिकांना 33 प्रश्न विचारण्यात येतील. येत्या 1 एप्रिलपासून सुरू होणारा हा पहिला टप्पा 30 सप्टेंबरपर्यंत चालेल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष समाप्त करण्याच्या अनुषंगानं युक्रेन रशिया आणि अमेरिका यांच्यात आजपासून 2 दिवस महत्वपूर्ण बैठक होणार आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी ही घोषणा केली आहे. 2022 युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू झालं होतं. त्यानंतर हा संघर्ष समाप्त करण्याबाबत 3 देशांची प्रतिनिधी स्तरावरील संयुक्त बैठक पहिल्यांदाच होत आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबुधाबी इथं ही त्रिपक्षीय बैठक होत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. आजच्या काळात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ही संस्था कापड, हस्तकला आणि हातमाग यांना सहाय्यकारक ठरत आहे. निफ्ट या सर्वांचं ग्रोथ इंजिन असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी केलं. निफ्ट या संस्थेला 40 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नवी मुंबईतल्या खारघर इथल्या एनआयएफटी परिसरात 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत काल काढण्यात आली. पुढील 2.5 वर्षासाठी ही सोडत काढण्यात आली असून 29 महापालिकांपैकी 15 महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. 24व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा म्हणजे पिफचा काल समारोप झाला. समारोप समारंभात ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी, ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना पिफ डिस्टिंग्विश अवॉर्ड, तर ज्येष्ठ व्हायलिन वादक आणि संगीतकार अमर हल्दीपूर यांना संगीतकार एस डी बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यंदाचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार द एलिशियन फील्ड या चित्रपटाला, तर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार बाप्या या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या गाडीला काल अपघात झाला. यात 10 जवानांचा मृत्यू झाला तर 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. भद्रवाह चंबा मार्गावर जवानांना घेऊन जाणारी गाडी खोल दरीत कोसळल्यानं हा अपघात झाला. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या कठीण काळात देश सशस्त्र दलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये क्रिकेटमध्ये काल रात्री वडोदऱ्यात झालेल्या लीग स्टेज सामन्यात गुजरात जायंट्सनं यूपी वॉरियर्सवर 45 धावांनी विजय मिळवला. गुजरात जायंट्सनं दिलेल्या 154 धावांचं लक्ष पार करताना यूपी वॉरियर्स संघ केवळ 108 धावा करू शकला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला 20 षटकांचा दुसरा क्रिकेट सामना आज रायपूरमध्ये होणार आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज केरळमधल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन. संपूर्ण जग भारताकडे विश्वसनीय आणि महत्वाचा भागीदार म्हणून बघत असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. दाओसमध्ये महाराष्ट्रानं 30 लाख कोटींचे सामंजस्य करार केल्याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. रशिया युक्रेन संघर्ष समाप्तीदरम्यान युक्रेन रशिया आणि अमेरिका यांच्यात आजपासून बैठक. आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये रस्ते अपघातात 10 जवानांचा मृत्यू, 10 जण गंभीर जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.